नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रातले भाजपा फुडारपण खाला एनडीए सरकारान बोडो टॅरिटोरियल काउन्सील वाठाराच्या सगळ्या वटांनी उदरगती खातीर वावुरता आनी ताचे नेटान उदरगती खातीर 1,500 कोटी रुपया मंजूर केल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुवाहाटीन आसामाच्या कोक्राझार जिल्ह्यांत जाल्ले भौशीक सभेन व्हर्च्युअली संबोधित करताना सांगले. हवामानाच्या परिस्थितीक लागून प्रधानमंत्र्यांची कोक्राझाराची नियोजित भेट रद्द झाली. दशकासावन हिंसाचार आणि रगत व्हावपी बोडो वाठार वाढ आणि स्थिरताय हांच्या नव्या युगात पावला असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. आपले यत्न असे हजारांनी तरणाट्यांनी मुखेल प्रवाहान येवपा खातीर आपले यत्न सुरू आसात अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हटलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं आसामांतल्या कोक्राझार हांगा 4,570 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या उदरगतीच्या प्रकल्पांचे उक्तावण आणि बुनियादी फातर बसयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इराणाच्या राष्ट्रपतींकडेन चर्चा करून प्रादेशिक परिस्थितीचो नियाळ घेतलो. चर्चा आणि मुस्सेद्दीगिरी वरवीं प्रस्न सुटावो करपाच्या भारताच्या भूमिकेचो प्रधानमंत्री मोदी हांणी परतून उच्चार केलो. तशेंच भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि उर्जा पुरवणी निरंतर दवरपाक भारताचे प्राधान्य असतले असे तांणी म्हटला. दोन्ही फुडाऱ्यांनी एकमेकाच्या संपर्कान शेगीत रावपाचे मान्य केला. अस्तन आशियातल्या संघर्षाक लागून हॉर्मुझची समुद्र धुनी बंद झाल्ल्यान जागतिक उर्जा पुरवणेन आडखळ निर्माण झाल्यात. मात भारताची कच्च्या तेलाची स्थिती सुरक्षित असून आयात स्त्रोतांचे वेगळेपण केल्ल्यान पेट्रोल डिझेलाचो उणाव ना. सरकारान सैमीक वायू आणि एलपीजी उत्पादनात 28% वाढ केली असून घरगुती पुरवण्यांक प्राधान्य दिला. संसारिक दरवाढ जाऊन देशा अंतर्गत किमती नियंत्रित दौरल्यात. गरिबांचे संरक्षण करपा खातीर सरकार कटिबद्ध असा असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांनी सांगला.
India's crude supply position is secure. There is no shortage of petrol, diesel, kerosene, ATF or fuel oil. The availability of petrol, diesel, aviation, turbine fuel, kerosene and fuel oil is fully assured.
संसदेतले अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमाक धरून असा आणि खयच्याय वांगड्याक या चौकटे भायर उलोवपाचो खासा अधिकार ना असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी केला. सभाघरातल्या घोषणाबाजी आणि फलकबाजीक लागून संसदेच्या प्रतिष्ठेक बाधा येता. विरोधी पक्षाच्या माईक बंद करपाच्या आरोपाचे खंडन करत तांणी स्पष्ट केला की नेमाप्रमाणूच कामकाज चलतले. लोकशाय परंपरा जपचे खातीर सगळ्या वांगड्यांनी शिस्त पाळप ही भौशीक जापसालदारकी असा असे तांणी स्पष्ट केला.
आप कहते हैं कि सदन में बोलने का अवसर दिया जाए, अपनी बात को रखने दिया जाए और सदन में जो अवसर दिया जाता है उस समय आप बोलना नहीं चाहते, सदन को गतिरोध करना चाहते हैं, ये संसदीय मर्यादा के अनुरूप है. प्रश्नकाल के बाद आपको कोई विषय उठाना है तो जो उठा सकते हैं.
भारताच्या सुरक्षा आणि आर्थिक हिताचेर परिणाम करपी हिंदू महासागर प्रदेशातल्या सगळ्या घडामोडींचेर बारीक नदर दवरून आसात असे सरकारान आयज सांगले. आयज लोकसभेन एका प्रश्नाक बरयल्ले जाप दिताना विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी हिंदू महासागराच्या वाठारासयत देशाकडेन भारताचे संबंध स्वतःच्या पांयार उभे आसात आणि ते तिसऱ्या देशाकडेन आशिल्ल्या देशांच्या संबंधापरस स्वतंत्र आसात असे तांणी मुखार सांगले. लोकसभेन आयज अनुदानाच्या पुरवणी मागण्यांक मंजुरी दिली. दुसऱ्या पावड्यार 2025-2026 या विधेयका खाला सरकारान 2,81,000 कोटी रुपया परस चड एकूण अतिरिक्त खर्चाची मागणी केली. अतिरिक्त रोख खर्चाच्यो मंजुरी प्रामुख्यान सारें अन्न अनुदान आणि संरक्षण सेवा वयल्या उच्च खर्चाची पूर्तता करपा खातीर मागिल्ल्यो. आयज कनिष्ठ सभाघरांत जाल्ल्या चर्चेक जाप दिताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी म्हटलां की पुरवणी मागण्यांमदीं 61 अनुदानांचो आसपाव आसा. सरकारान एकूण आर्थीक चौकट घटमूट केल्या जाका लागून देशाक वेगवेगळ्या आर्थीक प्रस्नांक तोंड दिवप सक्षम केला अशेंय मंत्री सितारामन हांणी मुखार सांगले. सुधारित राजमार्ग प्रवेश ऑनलायन पोर्टलावरवीं देशातल्या राष्ट्रीय महामार्गाचेर इंधन स्टेशन रेस्टॉरंट वा विसव घेवपाची सुवा स्थापन करपा खातीर गरजेच्यो प्रवेश परवानगी मेळोवपाची प्रक्रिया सोपी जाल्या अशें सरकारान आयज सांगले. सुधारित पोर्टल केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी फाटल्या म्हयन्यान सुरू केल्ले देशातल्या विस्तारपी महामार्ग नेटवर्काक आदार दिवपी मुळावी बांदावळ विकसीत करपाक वेवसाय संघटना आणि नागरिकांक सोपे करपाचो हेतू आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.